जादुई कैलेंडर
Der magische Kalender.
एक छोटा लड़का एक जादुई कैलेंडर पाता है जो उसे सप्ताह के दिन सिखाता है जब वो हर महीने का दरवाजा खोलता है.
Ein kleiner Junge entdeckt einen magischen Kalender, der ihm die Wochentage beibringt, als die geheimnisvollen Türen zu jedem Monat öffnet.
एक दिन उसने एक अजीब कैलेंडर पाया.
Eines Tages fand einen seltsamen Kalender.
कैलेंडर का हर दरवाजा एक नए महीने की ओर ले गया.
Jede Tür des Kalenders führte zu einem neuen Monat.
उसने जनवरी का दरवाजा खोला.
Öffnete die Januar-Tür.
उसने सर्दियों के महीनों के नाम सीखे.
Lernte die Namen der Wintermonate.
उसने फरवरी का दरवाजा खोला.
Öffnete die Februar-Tür.
उसने सबसे ठंडे दिनों के बारे में सीखा.
Lernte über die kältesten Tage.
उसने मार्च का दरवाजा खोला.
Öffnete die März-Tür.
उसने फूलों को खिलते देखा.
Sah die Blumen blühen.
उसने अप्रैल का दरवाजा खोला.
Öffnete die April-Tür.
उसने बारिश को गिरते देखा.
Sah den Regen fallen.
उसने मई का दरवाजा खोला.
Öffnete die Mai-Tür.
उसने गर्म सूरज को महसूस किया.
Fühlte die warme Sonne.
उसने जून का दरवाजा खोला.
Öffnete die Juni-Tür.
उसे गर्मियों की हवा महसूस हुई.
Fühlte den Sommerwind.
शीर्षक फिट विद फेलिक्स.
Titel Fit mit Felix.
विवरण फेलिक्स एक खेलप्रिय किशोर है जो अपने परिवार को दिखाता है कि सरल अभ्यासों और बिना महंगे उपकरणों के कैसे फिट रह सकते हैं.
Beschreibung: Felix ist ein sportbegeisterter Teenager, der seiner Familie zeigt, wie man mit einfachen Übungen und ohne teures Equipment überall fit bleiben kann.
Felix सुबह वार्म-अप के साथ शुरू करता है.
Felix beginnt morgens mit dem Aufwärmen.
उसे दौड़ना बहुत पसंद है.
Liebt es, joggen zu gehen.
Felix अपनी बहन को सही तरीके से पुश-अप्स करना दिखाता है.
Felix zeigt seiner Schwester, wie man richtig Liegestütze macht.
हर दिन Felix लिविंग रूम में योग करता है.
Jeden Tag macht Felix Yoga im Wohnzimmer.
वो घर पर भी बहुत चलता है.
Bewegt sich viel, auch wenn zu Hause ist.
Felix अपने दादा दादी को भी व्यायाम के लिए प्रेरित करता है.
Felix motiviert auch seine Großeltern zur Bewegung.
उसका परिवार Felix के अभ्यासों का आनंद लेता है.
Seine Familie folgt Felix gerne bei den Übungen.
अभ्यास के बाद Felix बहुत पानी पीता है.
Nach dem Training trinkt Felix viel Wasser.
स्वस्थ आहार उसके लिए महत्वपूर्ण है.
Gesunde Ernährung ist ihm wichtig.
Felix हर शाम सलाद तैयार करता है.
Felix bereitet jeden Abend Salat zu.
रात का खाना वो अपने परिवार के साथ आनंद लेता है.
Das Abendessen genießt mit seiner Familie.
वो स्वस्थ आहार के लाभ समझाता है.
Erklärt den Nutzen von gesunder Ernährung.
Felix अपने आहार की योजना अच्छे से बनाता है.
Felix plant seine Ernährung sorgfältig.
उसके दोस्त उसकी अनुशासन से प्रभावित हैं.
Seine Freunde sind von seiner Disziplin beeindruckt.
Felix अपना ज्ञान दूसरों के साथ साझा करना पसंद करता है.
Felix teilt sein Wissen gerne mit anderen.
वो सभी को सक्रिय बने रहने के लिए प्रोत्साहित करता है.
Ermutigt alle, aktiv zu bleiben.
Fitness Felix के लिए एक जीवन शैली है.
Fitness ist für Felix eine Lebensweise.
समय में एक यात्रा.
Eine Reise durch die Zeit.
लीसा को एक पुरानी घड़ी मिलती है जो उसे एक अन्य समय में ले जाती है जहां वो न केवल रोमांच का अनुभव करती है बल्कि अपनी समय की जानकारी को भी सुधारती है.
Lisa findet eine alte Uhr, die sie in eine andere Zeit versetzt, wo sie nicht nur Abenteuer erlebt, sondern auch ihre Uhrzeitenkenntnisse verbessert.
परिवार का रहस्य.
Das Familiengeheimnis.
अन्ना ने अटारी पर पुराने पत्र खोजे जो उसके पूर्वजों की एक रहस्यमय कहानी बताते हैं और पारिवारिक ढांचे का परीक्षण करते हैं.
Anna entdeckt auf dem Dachboden alte Briefe, die eine geheimnisvolle Geschichte über ihre Vorfahren erzählen und das Familiengefüge auf die Probe stellen.
पत्र एक पुराने लकड़ी के बक्से में छिपे हुए थे.
Die Briefe waren in einer alten Holzkiste versteckt.
उसने अधिक जानने के लिए उन्हें पढ़ना शुरू किया.
Sie begann, sie zu lesen, mehr zu erfahren.
प्रत्येक पत्र ने अतीत का एक टुकड़ा उजागर किया.
Jeder Brief enthüllte ein Stück Vergangenheit.
अन्ना ने पाया कि उसका परिवार एक छोटे से गांव से आया था.
Anna entdeckte, dass ihre Familie aus einem kleinen Dorf stammte.
एक पत्र में उसने अपने परदादा की बहादुरी के बारे में पढ़ा।
In einem Brief las sie über den Mut ihres Urgroßvaters.
एक अन्य पत्र ने उसकी परदादी की ताकत का वर्णन किया।
Ein anderer Brief erzählte von der Stärke ihrer Urgroßmutter.
अन्ना ने पहले से अधिक अपनी जड़ों के करीब महसूस किया।
Anna fühlte sich ihren Wurzeln näher als je zuvor.
उसने कहानी को पूरा करने का निर्णय लिया।
Sie beschloss, die Geschichte zu vervollständigen.
Anna ne bhavishya ke liye apne parivar ki kahani ko darj karna shuru kiya.
Anna begann, ihre Familiengeschichte für die Zukunft aufzuzeichnen.
Purane patron ne unhe aisa karne ke liye prerit kiya.
Die alten Briefe inspirierten sie dazu.
Pratyek vakya ateet ki khidki tha.
Jeder Satz war ein Fenster in die Vergangenheit.
Anna ne ghatnaon ke beech sambandh bhi paya.
Anna fand auch Verbindungen zwischen den Ereignissen.
इन खोजों ने उसे अपनी खुद की पहचान को समझने में मदद की।
Diese Entdeckungen halfen ihr, ihre eigene Identität zu verstehen.
अंत में वो उस रहस्य के लिए आभारी थी जिसे उसने खोजा था।
Am Ende war sie dankbar für das Geheimnis, das sie entdeckt hatte.
खरीदारी मैराथन।
Der Einkaufsmarathon.
एक काल्पनिक ब्रह्मांड में एम्मा अपनी खरीदारी सूची खो देती है और उसे कई संकेतों और विक्रेताओं के साथ बातचीत के माध्यम से सुपरमार्केट से गुजरना पड़ता है।
In einem fiktiven Universum verliert Emma ihren Einkaufszettel und muss sich anhand vielerlei Hinweise und Gespräche mit den Verkäufern durch den Supermarkt kämpfen.
स्वास्थ्य का रहस्य।
Das Mysterium der Gesundheit.
प्रसिद्ध प्रोफेसर डॉक्टर माया मानव शरीर के रहस्य का उद्घाटन करते हैं और समझाते हैं कि कैसे कुछ आदतें स्वास्थ्य को गंभीर रूप से प्रभावित कर सकती हैं।
Der renommierte Professor Dr. Meyer entschlüsselt das Mysterium des menschlichen Körpers und erklärt dabei, wie bestimmte Gewohnheiten drastisch die Gesundheit beeinflussen können.
डॉक्टर माया हमेशा से शरीर के काम करने के तरीके से मोहित रहे हैं।
Dr. Meyer war schon immer fasziniert von der Funktionsweise des Körpers.
उनकी रुचि ने उन्हें चिकित्सा का अध्ययन करने के लिए प्रेरित किया।
Sein Interesse brachte ihn dazu, Medizin zu studieren.
उन्होंने अध्ययन और अनुसंधान में कई साल बिताए।
Er verbrachte viele Jahre mit Forschung und Studium.
उनके अध्ययन के दौरान उन्होंने देखा कि केवल जीन ही नहीं बल्कि पर्यावरण भी स्वास्थ्य पर बड़ा प्रभाव डालता है।
Während seiner Studien bemerkte er, dass nicht nur die Gene, sondern auch die Umwelt einen großen Einfluss auf die Gesundheit haben.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.